RadioMandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. सोमवार 9 सप्टेंबर 2019. डोमेस्टिक मार्केट. देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3150 ते 3230 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3290 ते 3375 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3400 ते 3450 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3225 ते 3275 रुपये, तर M30चा व्यापार 3350 ते 3400 रुपये होता. कोलकातामध्ये M30चा व्यापार 3570 ते 3640 रुपये होता. तसेच बाजारातील मागणी कमी राहिली. तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3375 ते 3525 रुपये होता, तर M30चा व्यापार 3450 ते 3600 रुपये राहिला. दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. येथील मार्केट आज अनिश्चित व मंदीचे राहिले. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $303.87, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $11.05 होता. कारखानदार नुकत्याच घोषित झालेल्या MAEQ निर्यात योजनेच्या नोटिफिकेशनची वाट पाहत असल्याने बाजारात कोणती निर्यातीसाठी ऑफर दिसून येत नाही. ही योजना घोषित होताच पांढऱ्या साखरेची निर्यात सुरू होईल. करन्सी आणि कमॉडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.70 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4090 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $57.05 राहिले. इक्विटी. BSE सेन्सेक्स 163 अंकांनी वर येऊन 36145, तर NSE निफ्टी 56 अंकांनी वर येऊन 11003 अंकांवर थांबले.